आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नक्षलवादाने कुणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासह घरांचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातले अनेक निर्णय राज्य सरकारकडून जाहीर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई KYC मध्ये 31 डिसेंबरपूर्वी एकदा दुरुस्ती करता येणार। आणि केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप प्रणित NDAचा तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर विजय। नक्षलवादाने कुणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं। छत्तीसगडमध्ये बस्तर ऑलिम्पिक्सच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते। येत्या 31 मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला।
बस्तर अब भय नहीं, भविष्य का पर्याय बन चुका है। गोलियों की गूंज जहां पर थी वहां स्कूल की घंटियां बज रही है। सड़क बनाना जहां सपना था वहां रेल और राजमार्ग बिछाए जा रहे हैं। और जहां पर लाल सलाम के नारे लगते थे वहां भारत माता की जय के नारे लगे हैं। ये बहुत बड़ी बात है।
छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात विकसित आदिवासी क्षेत्र करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं। सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 2 वर्षात 2000 जास्त नक्षली शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात आले, अशी माहिती त्यांनी दिली। बस्तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली। छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री अरुण साव आणि विजय शर्मा कार्यक्रमाला उपस्थित होते। बस्तर विभागातल्या 7 जिल्ह्यांमधून सुमारे 3500 खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींचा आणि नक्षली हिंसेचा फटका बसलेल्यांचा त्यात समावेश होता। मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी हाऊसिंग फॉर ऑल योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली। याबाबतचं निवेदन त्यांनी विधिमंडळात सादर केलं। या योजनेत आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी 300 चौरस फूटपर्यंतच्या FSI विनामूल्य तर अल्प उत्पन्न गटासाठी 600 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकेची पुनर्बांधणी विनामूल्य करण्याची तरतूद या योजनेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शहरात 17 ठिकाणी समूह पुनर्विकास योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली। हाऊसिंग स्टॉक संदर्भातही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली।
हाऊसिंग स्टॉक वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय। जे PAP ची घरं काही ठिकाणी विकासकांकडे आहेत ती देखील आपल्याकडे ताब्यात घेतली जातील आणि नवीन हाऊसिंग स्टॉक जो आहे या विविध माध्यमातून आपण तो देखील हाऊसिंग स्टॉक उपलब्ध करून घेतल्यामुळे हाऊसिंग बँक एक प्रकारची आपण तयार करतोय, जेणेकरून पुनर्वसनासाठी कुठेही घराची अडचण भासणार नाही।
नवी मुंबईत वेगवेगळ्या प्रवर्गातल्या घरांसाठी सिडकोनं जे दर निश्चित केले होते त्यात 10% कपात करण्यात येत असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली। या निर्णयामुळे आता ही घरं पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना EKYC दुरुस्तीसाठी एकच संधी मिळणार असून त्यांनी ती प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे। या योजनेच्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातल्या असल्यानं EKYC प्रक्रिया करत असताना काही चूक होणं स्वाभाविक आहे, त्यामुळेच या चुका दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे। वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्या। IRCTCच्या वेबसाईट खाती उघडण्यासाठी कठोर पडताळणी सुरू केल्यापासून नव्या खात्यांची संख्या दैनंदिन 1 लाखांवरून 5 हजारांपर्यंत कमी झाल्याचं ते म्हणाले। 3 कोटींपेक्षा अधिक बनावट खाती बंद केली असून 2 कोटींहून अधिक User ID निलंबित केल्याची माहितीही त्यांनी दिली। तिकीट यंत्रणा प्रवाशांकरता सोपी आणि सुलभ असावी असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांनी आपली कर विवरणपत्र अद्ययावत करावीत आणि यापूर्वी काही चुकीचे दावे केले असतील तर ते मागे घ्यावेत, असं आवाहन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं केलं आहे। करचोरी आणि बोगस परताव्याच्या दाव्यांविरुद्ध मंडळानं कारवाई सुरू केली असून करदाता स्नेही उपाययोजना म्हणून एक मोहीम सुरू केली आहे। त्याअंतर्गत संबंधित करदात्यांना 12 डिसेंबरपासून त्यांच्या मोबाईल आणि ईमेल आयडीवर सूचना जारी केल्या जात आहेत. काही मध्यस्थ्यांनी चुकीच्या दाव्यांसह विवरणपत्र दाखल करण्यासाठी कमिशनच्या आधारावर संपूर्ण भारतभर आपल्या एजंटांचं जाळं उभारल्याचं निदर्शनाला आल्यानं मंडळानं हे पाऊल उचललं आहे. स्टेट बँकेनं मूळ व्याजदरात 0.5% कपात केली आहे. यामुळे बँकेचा रेपो दराशी संलग्न व्याजदर 7.9% होईल. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील. यामुळे गृह, वाहन आणि इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसंच मुदत ठेवींवरचे व्याजदरही कमी होतील. इंडियन ओव्हरसीज बँकेनंही रेपो संलग्न व्याजदर 0.5% कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर 0.5% कपात केल्यानंतर दोन्ही बँकांनी हा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत 101 पैकी 50 जागा जिंकल्या. त्यासोबतच इतर ठिकाणीही एनडीएनं चांगली कामगिरी केली आहे. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातल्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला गेल्या वेळच्या तुलनेत बऱ्याच ठिकाणी फटका बसला. काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 367 ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवलं, तर एलडीएफला 234 ठिकाणी विजय मिळाला. एनडीएला 5 ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळालं. महानगरपालिकांमध्ये युडीएफनं 3 ठिकाणी विजय मिळवला. पलक्कड ग्रामपंचायतीत एनडीएनं गेल्या वेळेप्रमाणे चांगली कामगिरी करत 53 पैकी 25 जागा जिंकून आपली जागा बळकट केली. एकंदर 14 जिल्हा पंचायतींपैकी युडीएफनं 7, एलडीएफनं 6 जागांवर विजय मिळवला. कोलकात्याच्या सॉल्ट लेक मैदानात दिग्गज फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याच्या आज सकाळच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी कार्यक्रमाचा आयोजक सत्ताद्रू दत्ता याला अटक केली आहे. मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. मेस्सीनं चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं, पण तो तिथे काही मिनिटंच थांबून निघून गेला. हजारो रुपयांची तिकीटं काढून आलेल्या चाहत्यांमध्ये यामुळे नाराजी पसरली आणि त्यांनी मैदानाच्या दिशेनं रिकाम्या बाटल्या, खुर्च्या भिरकावल्या. यामुळे तिथे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत करायच्या सूचना दिल्या असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद शमीम यांनी दिली. या घटनेच्या चौकशीसाठी पश्चिम बंगाल सरकारनं निवृत्त न्यायाधीश अशीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समाज माध्यमांवर या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली, तर केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांता मजुमदार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अरुणाचल प्रदेशच्या अंजव जिल्ह्यात गेल्या सोमवारी झालेल्या अपघाताच्या ठिकाणावरून आज आणखी 11 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आसामच्या 22 कामगारांना घेऊन जाणारा मिनी ट्रक खोल दरीत कोसळला होता. इथून आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढले असून उर्वरित 3 मृतदेह उद्या बाहेर काढण्यात येतील अशी माहिती अंजवच्या उपायुक्तांनी दिली. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या हवेची गुणवत्ता सातत्यानं बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर वायू गुणवत्ता व्यवस्थापनानं तिथं श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा 3रा टप्पा तत्काळ कार्यान्वित केला आहे. ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि इशार आणि बरुआ या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारल्यानं भारताचं सुवर्णपदक निश्चित झालं आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात उन्नती हिनं तस्नीम मीर हिच्यावर 18-21, 21-16, 21-16 असा विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात इशा राणीनं तन्वी हिरेमवट हिच्यावर मात केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नक्षलवादाने कुणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासह घरांचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातले अनेक निर्णय राज्य सरकारकडून जाहीर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना EKYC मध्ये 31 डिसेंबरपूर्वी एकदा दुरुस्ती करता येणार. आणि केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप प्रणित एनडीएचा तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.